नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सविता बर्वे तुमका प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो: सहित स्टुडियो निर्मित घर या कोंकणी लघुपटाचे स्क्रीनिंग आयज इफ्फीत जाले. आयज सेंट फ्रांसिस झेवियरच्या पहिल्या नोवेनात गोंय तशेंच भोंवतणच्या राज्यांतल्या शेकड्यांनी भक्तांनी उर्बेउमेदीन वांटो घेतलो. येणावळ कर विभागाच्या तपास संचालनालयाच्या अधिकाऱ्यांखातीर डिजिटल फॉरेन्सिकाचेर 5 दिसांच्या प्रशिक्षण कार्यावळीचे उक्तावण आयज जाले. राष्ट्रीय बायलां आयोगान देशभरात संकश्टात आशिल्ल्या बायलांक बेगोबेग मदत दिवपा हेतान बायलां खातीर नवो हेल्पलायन क्रमांक सुरू केला. आता पुराय खबरो: सहित स्टुडियो वतीन निर्मित घर या कोंकणी लघुपटाचे स्क्रीनिंग आयज इफ्फीच्या गोवा विभागावरवी जाले. ह्यान पयली सहित स्टुडियो वतीन 5 सिनेमा इफ्फीत दाखयल्यात. जाल्यार अंदूचो घर हो विशय, घर म्हणजे फकत 4 वण्टींची वास्तू न्ही, जाल्यार मनशापासत जीव आशिल्ले घर कशे आसता त्या विशयाचेर भाष्य करता. ह्या सिनेमात मुखेल भुमिकेत रावी किशोर आसा, तशेंच रोहित खांडेकार हांणी भुमिका साकारल्या. जाल्यार किशोर अर्जून हांणी ह्या लघुपटाचे दिग्दर्शन केला.
पातो शॉर्टफिल्म आणि जिचो डिरेक्टर शॉर्टफिल्म. घर म्हणल्यार आम्ही किती चित्ता की ओनली कन्स्ट्रक्शन म्हणल्या घर नी, ते घर म्हणल्या ते मनशाच्या, मनशाक त्याचे इमोशन जाय. ह्या इमोशन आणि मनशाक मिळून एक घर तयार जाता. तो हेच आम्ही घर या शॉर्टफिल्म दाखवण्याचा प्रयत्न केलेलो असा.
ह्या सिनेमात बालकलाकार शार्दूल बोरकार, विकास कासलीवाल हांणी भूमिका साकारल्यात. रवींद्र येंपाडा हांणी ह्या सिनेमा खातीर सिनेमॅटोग्राफी केला. जाल्यार नामनेचे गायक सिंधुराज कामत हांणी ह्या सिनेमाचे पार्श्वसंगीत गायला. सिनेमाचे पुराय चित्रीकरण गोंयात जाले. मजगती गोयाच्या 56व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या दरेक दिसा नवे विचार, महत्वाचे निर्णय आणि संसारिक सहकार्याची संद निर्माण करपाक लागल्यात. आंतरराष्ट्रीय सर्ती, सांस्कृतिक प्रदर्शना, मास्टर क्लास आणि उर्बेभरीत वेव्ज फिल्म बाजार हांचो तातूंत आसपाव असा. हे विशीं आमच्या खबराकारान सांगले.
कलाकारों और सिने प्रेमियों की चहल पहल तथा सितारों से सजे रेड कार्पेट, वेव्स फिल्म बाजार और लगातार फिल्मों की स्क्रीनिंग तक इस उत्सव ने गोवा को रचनात्मकता के जीवंत रंगों के साथ सिनेमाई संस्कृति में रंग दिया है. महोत्सव का चौथा दिन कल भारत की अलग अलग तरह की सांस्कृतिक प्रस्तुतियों से गुलजार रहा. यहां आने वाले दर्शकों को बिहार, ओडिशा, हिमाचल प्रदेश, कश्मीर और असम के लोक नृत्य तथा लोकगीतों का शानदार नजारा देखने को मिला. वहीं कई छोटे फिल्म निर्माता इफ्फी में भारतीय सिनेमा को विविधतापूर्ण बनाए हुए हैं. इसका उदाहरण बंगाली फिल्म BFA निये है, जिसका निर्देशन नील दत्त ने किया है और निर्माण अनुभवी कलाकार अंजन दत्त ने किया है. यह फिल्म आधुनिक रिश्तों की भावनात्मक जटिलताओं को दर्शाती है जो शहरी परिवेश में प्रेम संबंध, पारिवारिक संघर्ष और बदलते मूल्यों को छूती है. यह फिल्म एक कहानी नहीं बल्कि भारतीय सिनेमा के भविष्य को आकार देने वाले स्वतंत्र स्वरों को दर्शाती है. इफ्फी दुनिया भर के फिल्म निर्माताओं को भी एक ही छत के नीचे ला रहा है. कई अंतर्राष्ट्रीय निर्देशक यहां अपनी फिल्मों का प्रदर्शन कर रहे हैं. जापान की कंट्री फोकस फिल्म टाइगर और सी साइड सेरेंडिपिटी कल मीडिया इंटरेक्शन के दौरान चर्चा के केंद्र में रही. इन फिल्मों के कलाकारों और क्रू सदस्यों ने अपनी रचनात्मक यात्रा, विषयगत प्रेरणा तथा अंतर्राष्ट्रीय मंच पर जापान के प्रतिनिधित्व पर अपने अनुभव साझा किए. बेहद संवेदनशील चरित्रों को उकेरती ये फिल्में मानवीय भावनाओं का उम्दा उत्सव है. इसके अलावा न्यूजीलैंड के फिल्म निर्माता रॉबर्ट सरकीस की फिल्म पाइक रिवर अन्ना ओसबर्न और सोनिया रॉकहाउस की एक सशक्त कहानी है जो इस वक्त दर्शकों को खूब पसंद आ रही है. आदर्श और सायरा के साथ निखिल कुमार, आकाशवाणी समाचार, पणजी, गोवा.
आयज सेंट फ्रांसिस झेवियराच्या पहिल्या नोवेनात गोंय तशेंच भोंवतणच्या राज्यांतल्या शेकड्यांनी भक्तांनी उर्बेउमेदीन वांटो घेतलो. ह्या वेळार फादर मायरन बेरटो हांणी नोवेना विशीं चड म्हायती दिली.
सांत फ्रांसिस झेवियराक मान दिवन नोवेनाचो पहिलो दीस आमी समारंभतात आणि आयच्या या नियाळात आम्ही विषय विचून काढला. बोणकोणीत असलेल्या सोबे बोरगोशाचे किर्ण जाऊया. बोणकोण म्हणताना जी बाबा भयणां वायट आदारून या बोणकोणीत आसात तांचोच आम्ही उगडास करिना. पूण आयज आम्ही जी हे समाजांत जियेता, आमच्या कुटुंबांत आम्ही आसा, समुदायांत आम्ही आसा, ती सोबार तरेची बोणकोण आम्ही अनुभवता.
दूध शेतकारांचे प्रलंबित आशिल्ले प्रश्न सोडोवपा खातीर फाटल्या 57 वर्सा सावन बोरी शिरोडा वाठारांतल्या दूध उत्पादन मळार काम करपी शिरोडा सहकारी दूध वेवसाय संघटनेन हालींच आपयले दूध शेतकार आनी संबंधित सरकारी अधिकाऱ्यांचे खाशेले जोडबसकेक बरो प्रतिसाद मेळ्ळो. राज्य सरकाराच्या कामधेनू येवजणे खाला गाय म्हशी खरेदी करपा खातीर दूध शेतकारा कडल्यान रीण मंजूर करचे पयली संबंधित बँकेच्या शेअर आणि फिक्स डिपॉझिटात पैसे दिवपाच्यो अटी रद्द करच्यो अशो सुचवण्यो वेगवेगळ्या सरकारी दूध संघटनेच्या अध्यक्षांनी हाजीर आशिल्ल्या अधिकाऱ्यांक केल्यो. राज्यात दुधाचे उत्पादन वाढवपाच्या हेतान फाटल्या 5 महिन्यांसावन दूध शेतकऱ्यांक आधार दर दिवक नाशिल्ल्यान हजीर आशिल्ल्या शेतकऱ्यांनी निरशेवणी उक्तायली. राज्यातल्या दुधाच्या उत्पादनाचेर वाईट परिणाम जावपाक लागल्यात अशा समस्यांचेर आणि शेतकऱ्यांच्या कायदेशीर मागण्यांचेर सरकार दुर्लक्ष करता असे हजीर आशिल्ल्या दूध शेतकऱ्यांनी सांगले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स, ज्यादा बचत. नेक्स्ट जेन जीएसटी.
राष्ट्रीय न्यायालयीन विज्ञान विद्यापीठ गोय कॅम्पस आणि आयोजित केल्या येणावळ कर विभागाच्या तपास संचालनालयाच्या अधिकाऱ्यांखातीर डिजिटल फॉरेन्सिकाचेर 5 दिसांच्या प्रशिक्षण कार्यावळीचे उक्तावण आज NFSU गोवा कॅम्पस कुट्टी फोंगडा हांगा झाले. ह्या कार्यावळीचे उक्तावण बिपिन कुमार उपाध्याय, IRS आयुक्त, CGST गोय आणि डॉ लोकेश चौहान, राष्ट्रीय न्यायालयीन विज्ञान विद्यापीठ डीन अकादमिक्स यांच्या हस्तुकी झाले. ह्या वेळार उलयतना बिपिन कुमार हांणी सादी कर पद्धती आणि अंमलबजावणी खूप गरजेची आसा असे म्हणा. तपास अधिकारी सदांच सर्जनशील आणि तपास करपी मानसिकतेचो असूक जाय. क्रिप्टो चलन, कृत्रिम बुद्धिमत्ता अशी नवी संकल्पना आणि अधिकाऱ्यांनी ती बेगीन शिकची असे ताणें म्हळे. बऱ्या तपासणे खातीर गुप्तचर व्यवस्थेत माहिती एकठांय करप चड महत्वाचे, उपरांत विश्लेषण करप लेगीत तितलेच महत्वाचे आसा असे ताणें फुडे सांगले. सगळ्या दिवचलकरांची ग्रामदेवता श्री शांतादुर्गा देवीचो वर्सुकी नवो सोमार उत्सव आयज 24 नोव्हेंबर दिसा विंगड विंगड धर्मीक आणि सांस्कृतिक कार्यावळींनी साजरो करतात. हे निमतान गावकरवाडा हांगसर ग्रामस्थ गावकर मंडळी तसेच बाजारकार मंडळीच्या वतीन विंगड विंगड धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यावळीचे आयोजन केला. देवी शांतादुर्गा देवीची पालखी दिवचलच्या दरेका घराक भेट दिली. नवो सोमारच्या निमतान युवा गायक कलाकार राजयोगी धुरी आणि हेर गायक कलाकारांच्या गायनाची मैफिल जातली. फाल्यां 25 नोव्हेंबर दिसा उत्सवाची सांगता जातली. मये मतदारसंघातल्या चिमुलवाडा मयेत नव्या रस्त्याच्या हॉट मिक्सिंग कामाचो शुभारंभ मयेचे थळावे आमदार पेमेंद्र शेट हांच्या हस्तुकी आयज झालो. ह्या वेळार जिल्हा पंचायत वांगडी शंकर चोडणकाड, मये ग्रामपंचायत सरपंच वासुदेव गावकार आणि हेर मानेस्त हजर आशिले. आपल्या मये मतदारसंघात गोयातलो एक आदर्श मतदारसंघ करपा खातीर आमदार या नात्यान आपूण सदांच बांधील आसतलो असे मत आमदार पेमेंद्र शेट हांणी उक्तायले. जिल्हा पंचायत वांगडी शंकर चोडणकार हांणी मतदारसंघाच्या सर्वांगी उदरगती खातीर जिल्हा पंचायत वांगडी या नात्यान आपूण आमदार पेमेंद्र शेट हांच्या आदारान सदांच वावुरला आणि मुखार लेगीत वावुरतलो असे सांगले. दिवचल नगरपालिका वाठारात भायली पेट या भागात उदरगत कामाचो बुनियादी फातर बसोवपाचो सुवाळो हालीच झालो. या सुवाळ्याक दिवचल मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत शेटये, दिवचल नगरपालिकेचे नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकार, थळावे नगरसेवक अनिकेत चणेकार, उपनगराध्यक्ष दिपा पळ आणि हेर मानेस्त हजर आशिले. भायली पेट हांगासर फुटपाथ तसेच गटार आणि हेर उदरगतीच्या कामाचो बुनियादी फातर बसयलो. राष्ट्रीय आयोगान देशातल्या संकष्टात आशिल्ल्या बायलांक बेगोबेग मदत दिवपा हेतान बायलांखातीर नवो हेल्पलाईन क्रमांक 1-4-4-9-0 सुरू केला. टोल फ्री क्रमांक आयोगाच्या सध्याच्या हेल्पलाईनीकडे जोडिल्लो सोपो रिकॉल शॉर्ट कोड म्हूण काम करता, जाका लागून बायलांक कसलोच कळाव करिनासतना मदत मागपाक मेळटा अशें आयोगान निवेदनात म्हणला. हिंसाचार, त्रास वा खंयच्या प्रकारच्या संकश्टात तोंड दिवपी बायलांक बेगोबेग मदत दिवपा खातीर राष्ट्रीय बायलां आयोगाच्या चालू यत्नांक नव्या हेल्पलाईन क्रमांकान बळगे मेळटले. भारतीय संविधानाचो स्वीकार केल्ल्याच्या उगडासाक दर वर्सा 26 नोव्हेंबर दिसा संविधान दीस मनयतात. ह्या वर्सा संविधान दिसाची कार्यावळ सकाळी 11 वरांचेर परवरी सचिवालयात आयोजित केल्या. ह्या वेळार मुख्य सचिव भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन करतले. पणजे वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण पणजेत चडात चड तापमान 33.5° सेल्सियस नोंद जाला, जाल्यार उण्यात उणे तापमान 33.6° सेल्सियस नोंद जाला. फुडले कांय दीस राज्यात हवामान सुके उरपासयत सकाळच्या वेळार धुके पातळपाची शक्यताय आसा. 5व्या खेळो इंडिया विद्यापीठ खेळाक आज राजस्थानात सुरुवात झाली. देशभरातल्या 230 विद्यापीठातले सुमार 5000 विद्यार्थी खेळगडे ह्या खेळा सर्तीत वाटो घेतात. आता परतून एक फावट काय मुखेल खबरो. सहित स्टुडिओ निर्मित घर या कोकणी लघुपटाचे स्क्रीनिंग आज इफ्फीत झाले. आज सेंट फ्रांसिस झेवियराच्या पहिल्या नोवेनात गोय तशेंच भोंवतणच्या राज्यांतल्या शेकड्यांनी भक्तांनी उर्बे उमेदीन वांटो घेतलो. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. नमस्कार.